कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम् दैवमान्धिकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम् दैवमान्धिकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कान्ता त्रैलोक्यम् मङ्गलम् कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कान्ता त्रैलोक्यम् मङ्गलम् कुरु मातः समस्त जगताम् मधुकैटभारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्यमूर्ते श्रीस्वामिनिश्रित जनप्रिय दानशीले श्रीवेङ्कटेश दयिते तव सुप्रभातम् मातः समस्त जगताम् मधुकैटभारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्यमूर्ते श्रीस्वामिनिश्रित जनप्रिय दानशीले श्रीवेङ्कटेश दयिते तव सुप्रभातम् तव सुप्रभातमरविन्द लोचने भवतु प्रसन्न मुख चन्द्र मण्डले विधि शङ्करेन्द्र वनिताभिरर्चिते वृषशैलनाथ दयिते दयानिधे अत्र्यादि सप्त ऋषयः समुपास्य सन्ध्याम् आकाश सिन्धु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुम् प्रपन्नाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पञ्चाननाब्ज भव षण्मुख वासवाद्या त्रैविक्रमादिचरितम् विबुधास्तु वन्दि भाषापति पठति वासर शुद्धिमारात् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् ईषत् प्रफुल्ल सरसीरुह नारिकेल पूगद्रुमादिषु मनोघर पालिकानाम् आवाति मन्दमनिलः सह दिव्य गन्धैः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् उन्मील्य नेत्रयुगमुत्तम पञ्जरस्थाः पात्रावशिष्ट कदली फल पायसानि भुक्त्वा सलीलमथ केलिशुका पठन्ति शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् तन्त्री प्रगर्ष मधुरस्वनया विपञ्च गायत्यनन्द चरितम् तव नारदोऽपि भाषा समग्रम सहृत्कर चार रम्यम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् भृङ्गावळी च मकरन्दरसानुविद्ध जङ्गार गीत निनदैः सह सेवनाय गिर्यात्युपान्त सरसी कमलोदरेभ्यः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् योषा गणेन वरदध्नि विमध्यमाने घोषालयेषु दधिमन्थन तीव्र घोषा रोषा कलिम् विदधते कगुभश्च कुम्भाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेश मित्र शतपत्र गताली वर्गाः हर्तुम् श्रियम् कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या भेरी निनादमिव बिभ्रति तीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्ट वरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेक दयैक सिन्धो श्रीदेवतागृह भुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्ट वरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेक दयैक सिन्धो श्रीदेवतागृह भुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीस्वामि पुष्करिणि काप्लव निर्मलाङ्गाः श्रेयोर्धिनोहर विरिञ्च सनन्दनाद्याः द्वारे वसन्ति वरवेत्र हतोत्तमाङ्गाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीशेषशैल गरुडाचल वेङ्कटाद्रिनारायणाद्रिवृषभाद्रिविषाद्रिमुख्याम् आख्याम् त्वदीय वसतेरनिशम् वदन्ति श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम्। सेवा परा शिव सुरेश कृशानु धर्म रक्षोऽम्बुनाथ पवमान धनाधिनाः बद्धाञ्जलि प्रविलसन् निज शीर्ष देशाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् घाटीषु देविह गराज मृगाधिराज नागाधिराज गजराज हयाधिराजाः स्वस्वाधिकार महिमाधिकमर्थयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सूर्येन्दुभौम बुधवाक्परिकाव्यसौरिस्वर्भानुकेतु दिविषत्परिषत् प्रधानाः त्वद्दास दास चरमावधिदास दासाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वत्पादधूलिभरितस्फुरितोत्तमाङ्गाः स्वर्गापवर्गजनपेक्ष निजान्तरङ्गाः कल्पागमाकलनयाकुलताम् लभन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वद्गोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः स्वर्गापवर्गपदवीम् परमाम् श्रयन्तः मर्त्या मनुष्य भुवने मतिमाश्रयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीभूविनायक दयादिगुणामृताब्धे देवाधिदेव जगदेक शरण्यमूर्ते श्रीमन्ननन्त गरुडाधिभिरक्षिताङ्घ्रे श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे श्रीवत्स चिह्न शरणागत पारिजात श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् कन्दर्पदर्पहर सुन्दर दिव्यमूर्ते कान्ताकुजाम्बुरुह कुड्मल लोल दृष्टे कल्याण निर्मल गुणाकर दिव्य कीर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् मीनाकृते कमठकोल नृसिंहवर्णिन् स्वामिन् परश्वत तपोधन रामचन्द्र शेषांश रामयदुनन्दन कल्किरूप श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लेलालवङ्ग घनसार सुगन्धितीर्थम् दिव्यम् वियत्सरिति हेम घटेषु पूर्णम् धृत्वाद्य वैदिक शिखामणयः प्रहृष्टाः तिष्ठन्ति वेङ्कटपते तव सुप्रभातम् भास्वानुदेति विकचानि सरोरुहाणि सम्पूरयन्ति निनदैः कबुभो विघङ्गा श्रीवैष्णवास्ततमर्थितमङ्गलास्ते धामाश्रयन्ति तव वेङ्कट सुप्रभातम् ब्रह्मादयः सुरवराः समहर्षयस्ते सन्तः सनन्दनमुखास्तव योगिवर्याः धामान्तिके तव हि मङ्गलवस्तुहस्ताः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवद्य गुणैक सिन्धो संसार सागर समुत्तरणैक सेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवद्य गुणैक सिन्धो संसार सागर समुत्तरणैक सेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् इत्थम् वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनम् पठितुम् प्रवृत्ताः तेषाम् प्रभात समये स्मृतिरङ्गभाजाम् प्रज्ञाम् परार्थसुलभाम् परमाम् प्रसूते इत्थम् वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनम् पठितुम् प्रवृत्ताः तेषाम् प्रभात समये स्मृतिरङ्गभाजाम् प्रज्ञाम् परार्थसुलभाम् परमाम् प्रसूते कमलाकुचचूचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेङ्कट शैलपते कमलाकुचचूचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेङ्कट शैलपते स चतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणे शरणागतवत्सलसारनिधे परिपालय माम् वृषशैलपते अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः हरितम् त्वरितम् वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे अधिवेङ्कटशैलमुदारमतेर्जनदाभिमताधिकदा नरतात् परदेवतया गदितान्निगमै कमलादयितान्न परम् कलये कलवेणुरवाभशगोपवधूशरकोटिवृतास्मरकोटिसमात् रतिवल्लविकाभिमताः सुखदा वसुदेव सुतान्न परम् कलये अभिराम गुणाकर दाशरथे जगदेक धनुर्धर धीरमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव दया जलधे अवनीत नया कमनीय करम रजनीकर चारु मुखाम्बुरुहम् रजनीचर राज तमो मिहिरम् महनीयमहम् रघुराममये सुमुखम् सुहृदम् सुलभम् सुखदम् स्वनुजम् च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुद्वहमन्यमहम् न कथञ्चन कञ्चन जातु भजे विना वेङ्कटेशम् न नाथो न नाथः सदा वेङ्कटेशम् स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियम् वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ विना वेङ्कटेशम् न नाथो न नाथः सदा वेङ्कटेशम् स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियम् वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ अहम् दूरतस्ते पदाम्भोज युग्म प्रणामेक्षया गत्य सेवाम् करोमि सकृत्सेवया नित्यसेवाफलम् त्वम् प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषानशेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वम् क्षमस्वत्वम् शेषशैलशिखामणे अज्ञानिना मया दोषानशेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वम् क्षमस्वत्वम् शेषशैलशिखामणे ईशानाम् जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः पराम् प्रेयसीम् तद्वक्षस्थलनित्यवासरसिकाम् तत्क्षान्ति संवर्धिनीम् पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगाम् पद्मासनस्थाम् श्रियम् वात्सल्यादिगुणोज्ज्वलाम् भगवतीम् वन्दे जगन्मातरम् ईशानाम् जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः पराम् प्रेयसीम् तद्वक्षस्थलनित्यवासरसिकाम् तत्क्षान्ति संवर्धिनीम् पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगाम् पद्मासनस्थाम् श्रियम् वात्सल्यादिगुणोज्ज्वलाम् भगवतीम् वन्दे जगन्मातरम् श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तनत वत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तनत वत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये आनूपुरार्पित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभकरौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवनेऽपि नवानुभाव्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये सद्यो विकासि समुदित्वर सान्द्र राग सौरभ्य निर्भर सरोरुह साम्यवार्ताम् सम्यक्षुसाहस पदेषु विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये रेखामयध्वज सुदाकलशातपद्रवज्राम्बुशाम्बुरुहकल्पकशङ्खचक्रैः भव्यैरलङ्कृततलौ परतत्त्वचिह्नैः श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये ताम्रोदरद्युतिपराजितपद्मरागौ बाह्यै महोभिरभिभूतमहेन्द्रनीलौ उद्यन्नखांशु बिरुदस्त शशाङ्कभासौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणम् प्रपद्ये ಸಪ್ರೇಮ ಭೀತಿ ಕಮಲಾಕರ ಪಲ್ಲವಾಭ್ಯಾಂ ಸಂವಾಹನೇಪಿ ಸವಧಿಕ್ರಮ ಮಾದಧಾನೌ ಕಾಂತಾವವಾಂ ಮನಸಗೋಚರ ಸೌಕುಮಾರ್ಯೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹೀತದನುರೂಪ ನಿಜಾನುಭಾವ ನೀಲಾದಿ ದಿವ್ಯ ಮಹಿಷೀಕರ ಪಲ್ಲವಾನಾಂ ಆರುಣ್ಯ ಸಂಕ್ರಮಣ ತಕ್ಕಿಲ ಸಾಂದ್ರ ರಾಗೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ನಿಧ್ಯಾನಮದ್ವಿ ಶಿವಾದಿ ಕಿರೀಟ ಕೋಟಿ ಪ್ರತ್ಯುಕ್ತ ದೀಪ್ತ ನವರತ್ನ ಮಹಾಪ್ರರೋಹೈ ನೀರಾಜನಾ ವಿಧಿ ಮುದಾರ ಮುಪಾದಧಾನೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ವಿಷ್ಣು ಪದೇ ಪರಮ ಇತ್ಯುದಿತ ಪ್ರಶಂಸೌ ಯೌ ಮಧ್ವ ಉತ್ಸಹಿತಿ ಭೋಗ್ಯತಯಾಪ್ಯುಪಾತೌ ಭೂಯಸ್ತತೇತಿ ತವ ಪಾಣಿತಲ ಪ್ರತಿಷ್ಠೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಪಾರ್ಥಾಯ ತತ್ಸದೃಶ ಸಾರಥಿನಾ ತ್ವಯೈವ ಯೌ ದರ್ಶಿತೌ ಸ್ವಚರಣೌ ಶರಣಂ ವ್ರಜೇತಿ ಭೂಯೋಪಿ ಮಹ್ಯಮಿಹತೌ ಕರದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಮನ್ಮೂಢಿ ಕಾಳಿಯ ಫಣೆ ವಿಕಟಾಟವೀಷು ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರೇ ಶಿರಸಿ ಶ್ರುತೀನಾಂ ಚಿತ್ತೇಪ್ಯನನ್ಯ ಮನಸಾಂ ಸಮಮಾಹಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಅಮ್ಲಾನ ಹೃಷ್ಯದವನೀತರ ಕೀರ್ಣ ಪುಷ್ಪೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರಾಭರಣಾಯ ಮಾನೌ ಆನಂದಿತಾಖಿಲ ಮನೋನಯನೌ ತವೈತೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಪ್ರಾಯ ಪ್ರಪನ್ನ ಜನತಾ ಪ್ರಥಮಾವಗಾಹ್ಯೌ ಮಾತುಸ್ತನಾವಿವ ಶಿಶೋರಮೃತಾಯ ಮಾನೌ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪರಸ್ಪರ ತುಲಾಮತುಲಾಂತರೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾರ್ದ್ರ ದೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿನಾಮ ಮದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾರ್ದ್ರ ದೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿನಾಮ ಮದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಶ್ರೀ ಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿಕಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯ ದಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ ಶ್ರೀ ಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿಕಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯ ದಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ ಶ್ರೀಯಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ಥಿನಾಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ ಶ್ರೀಯಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ಥಿನಾಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ ವಿಭ್ರಮಾರೋಕ ಸುಭ್ರೂ ವಿಭ್ರಮ ಚಕ್ಷುಷೇ ಚಕ್ಷುಷೇ ಸರ್ವಲೋಕಾನಾಂ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶೃಂಗಾದ್ರ ಮಂಗಳಾಭರಣಾಂಗ್ರಯೇ ಮಂಗಳಾನಾಂ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ ಸರ್ವಾವಯವ ಸೌಂದರ್ಯ ಸಂಪದಾ ಸರ್ವಚೇತಸಾಂ ಸದಾ ಸಂಮೋಹನಾಯಾಸ್ತು ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ನಿತ್ಯಾಯ ನಿರವದ್ಯಾಯ ಸತ್ಯಾನಂದ ಚಿದಾತ್ಮನೇ ಸರ್ವಾಂತರಾತ್ಮನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಸ್ವತಃ ಸರ್ವವಿದೇ ಸರ್ವಶಕ್ತಯೇ ಸರ್ವಶೇಷಿಣೇ ಸುಲಭಾಯ ಸುಶೀಲಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಪರಸ್ಮೈ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಪೂರ್ಣಕಾಮಾಯ ಪರಮಾತ್ಮನೇ ಪ್ರಯುಂಜೇ ಪರತತ್ವಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಆಕಾಲತತ್ವಶ್ರಾಂತಮಾತ್ಮನಾಮನುಪಶ್ಯತಾಂ ಅತೃಪ್ತ್ಯಮೃತರೂಪಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಪ್ರಾಯಸ್ವಚರಣೌ ಪುಂಸಾಂ ಶರಣ್ಯತ್ವೇನ ಪಾಣಿನಾ ಕೃಪಯಾ ದಿಶತೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ದಯಾಮೃತತರಂಗಿಣ್ಯಾಸ್ತರಂಗೈರಿವ ಶೀತಳೈಃ ಅಭಾಂಗೈ ಸಿಂಚತೇ ವಿಶ್ವಂ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ ಶ್ರದ್ಭೂಷಾಂಬರಹೇತೀನಾಂ ಸುಷಮಾವಕಮೂರ್ತಯೇ सर्वार्तिशमनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम्। श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामी पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम्। श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामी पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम्। श्रीमत्सुन्दरजामातृमुनिमानसवासिने सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। मङ्गलाशासनपरैर्मदाचार्यपुरोगमैः सर्वैश्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम्।